Thank you. नामाचार्य श्री हरिदास ठाकुर के जन्म प्रेम से कौस्ती कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरव वृंद की जय जय श्री राधा कृष्ण गोपी गोपीनाथ श्याम कुंद राधा कुंद की राज गोवर्धन की ब्रज भूमि वृंदावन धाम के जन मथुरा द्वारिका धाम के जन श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी धाम के जन नवद्वीप मायापुर धाम के जन गंगा मैया के जन यमुना मैया के जन भक्ति देवी के जन तुलसी महारानी की जन समवेत भक्तवृंद की जन समवेत भक्तवृंद की जन समवेत भक्तवृंद की निताय गौर प्रेमानंद श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासा ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु वस्त्रेषु नित्यं भागवत सेवया भगवते उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैश्चिके कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नमो नलिननेत्राय वेणुवाद्य विनोदिने शालिने मनमालिने महाभावस्वरूपास्त्वं कृष्णप्रियवरीयसे प्रेमभक्ति प्रदे देवी क्षीराधिका त्वं नमो सर्व एकत्र आलो आहोत भगवान श्री कृष्णांच्या जन्मदिनाचा म्हणजे जन्माष्टमीचा महोत्सव साजरा करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण कोण आहे त्यांची उपाधी भगवान आहे त्यांना श्रीकृष्ण म्हटलं जात यापुरतच ते मर्यादित आहेत का त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे याविषयी भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायामध्ये स्वतः भगवंत अर्जुनाला सांगतात खास करून महाराष्ट्रामध्ये कृष्ण म्हणजे गुजराती आणि मारवाडी लोकांचा देव अशी कल्पना आणि आमचा देव म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग त्याचा भेद करतात मग पंढरपूरचे पांडुरंग आणि श्रीकृष्ण हे वेगळे आहेत का काही लोकांच्या मनामध्ये हा नेहमी भ्रम असतो की नक्की हे कोण आहे कृपया विनंती आहे जे इथे प्रवचन ऐकण्यासाठी बसते त्यांनी केवळ प्रवचन ऐकायचं काम करा जर तुम्हाला जप करायचं असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन बसा दोन्हीपैकी एक तर कार्य करू शकता तर भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये त्यांच्याविषयी सांगतात त्या लोकांची धारणा आहे की कृष्ण म्हणजे लफडेबाज अनेक स्त्रियांच्या बरोबर रमण करणारा आणि त्यामुळं व्यावहारिक जगामध्ये एखादा व्यक्ती जर स्त्री लंपट असेल तर त्याला ते देखील कृष्णच समजतात आणि त्याची तुलना ते कृष्णाशी येतो काय कृष्णासारखा आहे बऱ्याच कोणी घेऊन फिरतो या अशा वचनांनी लोक पापाचे कारणीभूत ठरतात कारण भगवंताविषयी योग्य प्रकारे न जाणल्यामुळे त्यांच्याकडे अपराध होतो आणि तोच अपराध या जगामध्ये आम्हाला असुरी योनींना जन्म घेण्यास प्रवृत्त करतो मग हे कोण आहेत भगवान किंवा हे श्रीकृष्ण कोण आहेत शास्त्रामध्ये वर्णन येतं ऋग्वेदातील एक मंत्र आहे इयं ब्रह्मा वेदांत विदो वदन्ति परे प्रधानं पुरुषं तथान्ये विश्वो जगते कारणं ईश्वरं वा नमो विघ्न विनाशाय ते। कौन है ये व्यक्ति? यम ब्रह्मा वेदांत विदो वदन्ति, ब्रह्मादि देव आणि वेदांना जाणणारे मोठ मोठे ऋषी मुनी हे काय म्हणून ओळखतात त्यांना? परे प्रधानम पुरुषम तथान्य। ते म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे काय आहेत? परे प्रधानम, हे सर्व भौतिक जगत ज्या महातत्वापासून बनतं त्या महातत्वापेक्षाही ते वेगळे आणि परम पुरुष आहे। विश्वोदगते कारणम ईश्वरम वा, या विश्वाच्या उद्गमाचं कारण ते स्वतः आहे आणि सर्वांच्या विघ्नांना नाश करणारे ते स्वतः आहे। पुढे विश्वयामांमध्ये त्यांचं वर्णन केलं जात, कृष्णो वै सचिदानंद विग्रह, की भगवान श्री कृष्ण हे सचिदानंद विग्रह असणारे आहे। ते सर्व क्रमान सर्व कर्मांचे प्रधान आहे। आणि ह्याच गोष्टीला पुष्टी देण्यासाठी ब्रह्मदेव ज्यांनी या पूर्ण विश्वाचं सृजन केलं आहे, ज्यांना पितामह म्हटलं जातं, किंवा या ब्रह्मांडातील आदि जीव जे आहेत, ते त्यांच्या प्रार्थनांमध्ये आम्हाला समजावून सांगतात की हे कृष्ण कोण आहे। ते म्हणतात की ईश्वरा परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण। ज्या पद्धतीमध्ये शास्त्रांमध्ये प्रत्येक गोष्टीची व्याख्या दिलेली असते, मग ते रसायनशास्त्र असो, भौतिकशास्त्र असो, जीवशास्त्र असो, प्रत्येक संज्ञेची एक व्याख्या असते किंवा प्रत्येक नावाची एक व्याख्या असते, तर इथे देखील भगवान श्रीकृष्णांची व्याख्या केली गेली आहे। आणि ती काय आहे? तर म्हणतात की ईश्वरा परम कृष्ण, कृष्ण कोण आहे? ईश्वर आहे। या जगतामध्ये अनेक ईश्वर आहेत, ईश्वर म्हणजे नियंत्रण, या जगामध्ये अनेक नियंत्र आहेत या ब्रह्मांडाचं पूर्णपणे अनुशासन करण्यासाठी, आणि त्या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ जे त्या नियंत्रकांचे देखील नियंत्रक आहेत ते परमेश्वर म्हणजे कृष्ण। आणि ते कसे आहेत? सत चित आनंद विग्रह। त्यांचं शरीर जे आहे ते सच्चिदानंद आहे, सत्य म्हणजे शाश्वत आहे, चित म्हणजे पूर्ण ज्ञानाने युक्त आहे, आणि आनंद म्हणजे त्यांना पाहिल्यानंतर सर्व व्यक्तींना आनंद होतो। अनादिर आदिर, त्यांचे आदी कोणी नाही आहेत, म्हणजे त्यांचे मायबाप कोणी नाही आहेत, ते अजन्म आहेत। तुमच्या आमच्या सारखा आईच्या गर्भामध्ये राहून त्यांचा जन्म होत नाही आहे। सर्व कारण कारण आणि सर्व कारणांचे कारण आहे। मग तुम्ही विचाराल की जर त्यांचा जन्म होत नाही, त्या आईच्या गर्भामध्ये प्रवेश करत नाही, तर मग ही जन्माष्टमी काय आहे? हा उत्सव कसला तुम्ही साजरा करता? कृष्ण जन्म लाग सके कृष्ण जन्म ला म्हणून लोक गातात, मग हे कोण आहे? हे कोण जन्माला आलं? तर हे जाणण्यासाठी श्रीमद भागवत हे शास्त्र सांगितलं गेलं की कोण आहेत कृष्ण? ते तुमच्या आमच्यासारखे हाडामांसाचे शरीर धारण करणारी व्यक्ती आहेत, किती दिव्य व्यक्ती आहे। भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवंत सांगतात की अजोपी सन नव्हे आत्मा भूतानाम ईश्वरोपी सन, अजो की तन अव्यय आत्मा मी जरी अज असलो तरी सुद्धा जन्म घेतो आणि त्यांचं जन्म आणि कर्म हे दिव्य असतं. आणि जो कोणी हे जाणतो ते सांगतात की तो पुन्हा या जगतामध्ये जन्माला येत नाही, तो सर्व दुःखांपासून मुक्त होतो. जन्म कर्मच मे दिव्यम योयम वेति तत्वतः त्यक्वादेहं पुनर्जन्म नयति मामेति स अर्जुन. की अर्जुना जो व्यक्ती जाणतो की मी आणि माझं कार्य आणि माझा जन्म हे सर्व काही दिव्य आहे, तो निश्चित रूपाने शरीर त्याग केल्यानंतर पुन्हा या जगतामध्ये जन्म घेत नाही. भगवान श्रीकृष्णांच्या जन्माविषयी भागवतामध्ये वर्णन येतं. भगवंत सर्वप्रथम वासुदेवाच्या हृदयामध्ये प्रकट झाले आणि त्यानंतर ते देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केले. ज्याप्रमाणे सामान्य जीवाचा वडिलांच्या शुक्राणूतून त्याचं वहन होऊन मातेच्या गर्भामध्ये त्याचा प्रवेश होतो, म्हणजे माता पित्यांना शरीर संबंध करावा लागतो, त्यावेळी तो जीवात्मा वडिलांच्या शुक्राणामधून आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतो. तसा भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला नव्हता. भागवतमध्ये वर्णन येतं की भगवान श्रीकृष्ण हे प्रथम वसुदेवांच्या हृदयामध्ये प्रकट झाले आणि ते ज्यावेळी वसुदेवांच्या हृदयामध्ये प्रकट झाले त्यावेळी पूर्ण कारागृहामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण झाला. अतिशय दिव्य वातावरण तिथे निर्माण झालं. त्यानंतर भगवंतांनी देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि ज्यावेळी ही क्रिया घडली त्यावेळी सर्व देवतांना माहीत झालं की आता भगवान श्रीकृष्ण हे या धराधर्तीवर अवतार घेणार आहेत आणि सर्व देवदेवता त्या गर्भस्थ भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करण्यासाठी त्या कंसाच्या कारागृहामध्ये प्रकट झाले. आज बरेच असे भोंदू आहेत की जे स्वतःला भगवंत समजतात आणि काही गाढवदाराला भगवंत म्हणून पूजा पण करतात, घरामध्ये त्याचे फोटो ठेवतात, त्याच्या चपला आणून पादुका म्हणून त्याची पूजा करतात. पण थोडेसे डोळे उघडे म्हणून तुम्ही विचार करायला हवा की हाडामासानी बनलेला हा व्यक्ती ज्याचं शरीर क्षय होणार आहे, वाढत जाणार आहे, त्याचा क्षय होणार आहे आणि शेवटी नष्ट होणार आहे, हा भगवंत कसा असू शकेल? आणि त्या व्यक्तीला जर आजार पण आलो तर डॉक्टरकडे जावं लागतं, मग हा कोणता भगवंत आहे? बीपी शुगरचे आजार आहेत, हा कोणता भगवंत आहे? जर खरोखर स्वतःला जर एखादा भगवंत समजत असेल आणि म्हणत असेल की मी कृष्णाचा अवतार आहे तर गाढवाला त्या सांगा की केवळ हाताच्या करंगळीवर एक खुर्ची उचलून दाखव. त्यावेळी तर भगवंतांनी गोवर्धन उचललं होतं, तेवढं तरी करून दाखवलं. त्यासाठी देखील त्यांच्याकडे तर्कवाद आहे. ते म्हणतात की त्यावेळी मी तो जन्म त्या कार्यासाठी घेतला होता, आता ह्यासाठी नाही आहे, त्यामुळे हे कार्य मी नाही करू शकत. आणि मग तो करतो का? मग कशाला स्वतःला कृष्ण म्हणतो? कारण भगवान कृष्ण हे ज्यावेळी प्रकट झाले, मातेच्या गर्भामध्ये ज्यावेळी प्रकट झाले त्यावेळी देवतांना कळालं, अरे तू जन्मून 35 वर्ष झाली तरी आम्हाला माहित नव्हतं की तो देव आहे तू. आणि अचानक एक दिवशी चार लोकांनी फोटो आणले, लावले, हात पुढे घातले आणि देव झाला तू. आणि भगवंत म्हणून लोक त्याची पूजा करत होते. या अशा थातूर माथूर भोंदू लोकांचा आश्रय घेऊन कुणाचंही भरं होणार नाही. म्हणून भागवत मध्ये सांगितलं गेलं की एक अंधळा दुसऱ्या अंधळाला फॉलो करतो, त्याचं अनुकरण करतो आणि दोघे मिळून खड्ड्यात पडतात. त्याप्रमाणे एक अज्ञानी व्यक्ती दुसऱ्याला ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो आणि तो त्याला आणखीन अज्ञानाच्या गर्भेमध्ये घटवून घेतो. त्यामुळे जर भगवंतांविषयी जायचं असेल, ते कोण आहेत, त्यांची कार्य काय आहेत, तर भगवद्गीतेचं अध्ययन करणं सर्वात महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात भगवद्गीतेचा 7वा अध्याय ज्याच्यामध्ये भगवत ज्ञान किंवा भगवंत कोण आहेत याविषयी कल्पना दिली गेली. तर पहिल्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की मैया सक्त मनात पार्थ योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रम माम यथा ज्ञानति तत्श्रुणु. श्री भगवान म्हणाले हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह जाणू शकशील. आणि ते कशा प्रकारे जाणू शकशील ते आता ऐक. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की भगवद्गीतेच्या या सातव्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे. श्री कृष्ण हे समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण आहे आणि ते आपले ऐश्वर कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितले आहे. भगवान या शब्दाचा अर्थच आहे भग आणि वान. जसं धन आणि वान, ज्याच्याकडे धन आहे त्याला आपण धनवान म्हणतो, ज्याच्याकडे विद्या आहे त्याला आपण विद्वान म्हणतो. त्या पद्धतीने ज्याच्याकडे भग आहे त्याला भगवान म्हटलं जातं. आणि भग या शब्दाची व्याख्या पराशर स्मृतीमध्ये पराशर ऋषी जे वेदव्यासांचे पिता आहेत त्यांनी अतिशय सुंदरपणे त्या शब्दाची व्याख्या सांगितली आहे. ते म्हणतात की ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यश्च यशश क्रियः ज्ञान वैराग्य शैव क्षण भग इति गणा. भग या शब्दाचा अर्थ आहे ही सहा ऐश्वर्य. सहा ऐश्वर्य कोणती आहेत? ऐश्वर्य त्या गोष्टीला म्हटलं जातं ज्याला प्राप्त करण्यासाठी लोक तपस्या करतात, कष्ट करतात, आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय लोलूप असतात, उत्सुक असतात, लालायित असतात. मग काय आहे ते? तर सहा गोष्टी सांगितले. एक म्हणजे ऐश्वर किंवा संपत्ती ज्याला म्हटलं जात. या जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती धन अर्जन करण्यासाठी किंवा धन प्राप्त करण्यासाठी अगदी जीव तोडून कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो, आणि तेही जन्मल्यापासून मरेपर्यंत. आणि ज्याच्याकडे हे ऐश्वर असतं, धन असतं, संपत्ती असते, त्याच्याकडे लोक आकर्षित होतात, तो लोकांचा आकर्षण बिंदू ठरतो. त्यानंतर सांगितलं जातं वीर्य. वीर्य म्हणजे त्या व्यक्तीची वीरता किंवा पराक्रम. या जगतामध्ये पराक्रमी व्यक्ती देखील लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. त्यानंतर पुढचं आहे यश. ज्या व्यक्तीची कीर्ती सर्वत्र पसरलेली असते त्याच्याकडे देखील लोक आकर्षित होतात. श्री, श्री याचा अर्थ सौंदर्य. जो सुंदर असतो त्याच्याकडे देखील सर्व लोक आकर्षित असतात. त्यानंतर ज्ञानामुळं, व्यक्तीकडे असलेल्या ज्ञानामुळं लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. वैराग्यामुळं देखील लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. जो वैराग्य असतो, विरक्त असतो, ह्या जगताशी जातो, पूर्णपणे अनासक्त असतो, त्या व्यक्तीकडे देखील लोक आकर्षित होतात. आणि ह्या सहा गोष्टी ज्या व्यक्तीकडे एकाच वेळी आणि संपूर्ण मात्रेमध्ये जर असतील तर काय होईल? त्याला भगवान संबोधलं जात. आणि श्रीकृष्णांकडे ह्या साही गोष्टी परिपूर्ण रूपामध्ये होत्या. संपत्ती एक ठोकळ अंदाज घ्यायचं जरी म्हणलं की त्यांच्याकडे किती धन होतं थोडस आपण एक कॅल्क्युलेशन करतो. त्यांच्या लग्न झालेल्या किती पत्न्या होत्या? 16108 आणि प्रत्येक पत्नीचं त्यांच्यावर जीवापाड प्रेम होतं. का? कारण प्रत्येक पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे सर्व साधन सामग्री उपलब्ध होती. आम्हाला एक बायको सांभाळायची म्हणलं तर घर गहाण ठेवावं लागतं, जागा गहाण ठेवावी लागते, कर्ज काढावं लागतं तिच्या इच्छा पूर्ण करायसाठी. पण यांच्या 16108 पत्न्या होत्या. प्रत्येक पत्नीसाठी एक वेगळा महाल होता. प्रत्येक पत्नीला 10 मुलं आणि 1 कन्या. केवळ आपण 10 मुलं जर पकडली 16108 पत्नींची तर टोटल मुलं किती झाली? कोणी अकाउंटंट आहे का? 160,080 हे पुत्र होते त्यांचं. आमचं एखादा आम्ही जन्माला घातलं, दुसरा घालायचं की नाही विचार करतो, ह्याच्या शिक्षणाचा खर्च कोण विचारणार? त्यांना 160,080 मुलं होते. आणि ही सर्व मुलं आपापल्या महालामध्ये राहत होते. मग एकूण महाल किती झाले? 16108 वेगळे प्लस 160,080 हे वेगळे, म्हणजे किती झाले दोन्ही मिळून? 176,088 एवढे त्यांचे महाल होते. केवळ राण्यात नव्हत्या, द्वारकेमध्ये एक एक राण्याच्या 10,000 दासी होत्या. किती होत्या? एक राणीच्या 10,000 सेविका होत्या, दासिया होत्या. आणि ते सर्व लोक त्या महालामध्ये राहायचे. मग ते महाल केवढे होते? 10x12 किंवा 15x18 रूम नव्हते, त्या महाल होते. महाल नुसतं झाडू पोषा करायचं म्हटलं तरी 365 दिवस जातो. अशी एक एक महाल होते. आता महालामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सुखसोयी त्यांनी प्रत्येक राणी आणि मुलांसाठी दिल्या होत्या. आहे कोणी बहादर असं? हा, म्हणून ऐश्वर्यासाठी देखील ते सर्वांचे प्रेरणास्थान आहे. अहम सर्वस्य प्रभव मत्ता सर्व प्रवर्तते. ते म्हणतात की मीच सर्वांचा स्वामी आणि माझ्यापासून सर्व काही निर्माण होतं. मग ज्यांच्यापासून सर्व काही निर्माण होतं त्यांना कशाची कमी आहे? नाही ना. त्यामुळं या जगतातलं सर्व संपत्ती, सर्व धन, सर्व लोक महेश्वर त्यांना म्हटलं जातं. हे सर्व काही त्यांचं आहे. मग त्यांच्यापेक्षा ऐश्वर्यवान कोण असणार? त्यामुळं या जगतातलं सर्व ऐश्वर्यामध्ये देखील ते परिपूर्ण आहे. त्यांचं दुसरा काय आहे विसरलं, 5 मिनिटांपूर्वी सांगितलं. कोणत्या 6 गोष्टी आहेत ज्यांना आपण ऐश्वर म्हणतो? धन, धनामध्ये तर ते परिपूर्ण आहे. दुसरं काय? बळ, शक्ती. शक्तीविषयी काय सांगावं? ज्यावेळी ते 1 महिन्याचे होते त्यावेळी पुतणासारख्या प्रचंड राक्षसीला त्यांनी मारलं. ज्यावेळी ती मेरी त्यावेळी तिच्या शरीराचा विस्तार सांगितला जातो की 80 मैल तिचं शरीर होत. किती? 80 मैल. एवढं मोठं शरीर असलेली ती स्त्री आणि हे एक महिन्याचं बालक त्यांनी मारलं तिला. तीन महिन्याचं झालं तर तृणावंत नावाचा राक्षस होता जो वावटाळ्याच्या रूपामध्ये आला होता आणि त्यांना घेऊन उंच आकाशामध्ये उडून गेला. त्याला देखील त्याचा गळा लावून त्यांनी मारून दिला. आणि हे सर्व करण्यासाठी ते कुठं जिमला जाऊन बसले नव्हते. सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, हे व्हिटॅमिन ते व्हिटॅमिन पेडिके ह्या त्या गोष्टी सगळ्या खात नव्हते. ते यशोदा मैयाचं दूध पिणारं एक महिन्याचं बालक पण पुतणेसारख्या 80 मैल शरीर असलेल्या स्त्रीला त्यांनी मारलं. याच्यापेक्षा आणखी शक्तीचं काय प्रमाण द्यायला हवं? त्यामुळे शक्तीमध्ये देखील ते परिपूर्ण आहे. सौंदर्य आजपर्यंत त्यांच्यापेक्षा कोणी सुंदर जन्मालाच नाही आला. त्यामुळे गंधर्व ज्याला देवतांच्या मधला सर्वश्रेष्ठ सुंदर देवता मानलं जातं, या जगतातील कामाचं जो स्वरूप आहे आणि ह्या जगातल्या सुंदर स्त्रिया किंवा सुंदर पुरुष हे त्या कामदेवाचं क्रिएशन किंवा त्याची रचना किंवा त्याची कृती मानलं जातं, असा तो कामदेव. ब्रह्माजी सांगतात की असे करोडो गंधर्व देखील त्यांच्यापुढे फिके पडतात. गंधर्व कोटी कमनीय विशेष शोभून अशा करोडो गंधर्वांमध्ये देखील जे विशेष रूपाने दिसून येतात, ओळखून येतात, ते त्यांचं सौंदर्य आहे. श्रीमद भागवतामध्ये भगवान शिव त्यांच्या रुद्रगीतामध्ये ज्यावेळी भगवंताची प्रार्थना करतात त्यावेळी ते म्हणतात की भगवंताचं रूप आणि सौंदर्य कसं आहे, तर सर्व सौंदर्य संग्रह या जगतामध्ये जे काही सौंदर्य तुम्हाला दिसतं त्या सर्व सौंदर्याचं एकत्र संग्रहित स्वरूपामध्ये जर रूप पाहायचं असेल तुम्हाला तर ते आहे भगवान श्रीकृष्ण. भागवताच्या प्रथम स्कंदातील पंचम अध्यायामध्ये ज्यावेळी नारदजी गोपस्त्रीचे बालक म्हणून जन्माला येतात आणि साधूंच्या उपदेशाने उत्तरेच्या देवभूमीमध्ये तपस्येसाठी जातात त्यावेळी ते निसर्गाचं वर्णन करतात आणि ते निसर्गाचं वर्णन इतकं मोहक आहे की मन त्याच्याकडे आकर्षित होतं. आणि तिथे ते नारदजी सांगतात की हे सौंदर्य नैसर्गाचं जे सौंदर्य आहे जे तुम्हाला अतिशय मनोभावन किंवा मनाला आकर्षित करणार आहे ते अन्य काही नसून भगवंताच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य आहे. काय आहे? भगवंताचं स्मित हास्य, स्माईल. जर ते स्मित हास्य इतकं सुंदर असेल तर ज्याचं ते हास्य तो कसं असेल व्यक्ती? सर्व सौंदर्य संग्रह विग्रह असं म्हटलं जातं. तेव्हा त्यांच्या सौंदर्याविषयी आपण काहीच आणि कुणाचीच कल्पना नाही करू शकत. या जगतातलं सौंदर्य म्हणलं की जी लवंगीवेची असते दिसायला ती काही दिवसांनी सडलेली भेंडी दिसायला लागते. जस्ट रिसेंटली काय कोणता तो मिस्टर युनिव्हर्स एकेकाळचा मिस्टर युनिव्हर्स अर्नॉल्ड श्वार्झनेगर आज त्याच्याला पाहण्याची इच्छा होत नाही. पण हे मिस्टर युनिव्हर्स अजूनपर्यंत मिस्टर युनिव्हर्सच आहे आणि प्रत्येक जण त्यांच्या रूपावर आसक्त होतो. तर ऐसे सौंदर्याचं रूप आणि सौंदर्याचं संग्रह जे आहे ते भगवंत आहे. त्यामुळे सौंदर्य देखील त्यांच्याकडे परिपूर्ण आहे. धन परिपूर्ण आहे, शक्ती परिपूर्ण आहे, सौंदर्य परिपूर्ण आहे, यश किंवा कीर्ती. शास्त्रामध्ये वर्णन तर केलं जातं की अनंत मुखाने अनंत काळापासून अनंत शेष भगवंताच्या अनंत लीलांचं वर्णन करतात की ज्या अजून संपलेलंच नाही आहे. मग तुम्ही विचार करू शकता की एखादा व्यक्ती कीर्तिमान किती दिवस असतो. 300 वर्षांपूर्वी एखादा सम्राट होऊन गेला असेल तर तुम्हाला माहित आहे का? नाही. तो त्याच्याबरोबर त्याची कीर्ती घेऊन संपून गेला. एक सप्तकर्णिका नावाची साम्राज्ञी होती प्रतिष्ठानपूरची. प्रतिष्ठानपूर म्हणजे आजचं पैठण. किती दूर आहे इथून पैठण? आसपास आहे 100-150 किलोमीटर असेल ना. किती लोकांना माहित आहे की तिथे एक साम्राज्य होती जिथं साम्राज्य आज ज्याला इस्रायल म्हटलं जातं तिथंपर्यंत पसरलेलं होतं. इकडे मंगोलिया, चायना, रशिया त्याच्या पुढेही जाऊन तिनं जपानपर्यंत हा भारत खंड स्वतःच्या अधीन केला होता. एका स्त्रीनं, स्त्री साम्राज्ञी होती ती. तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे कल्पना? म्हणजे जवळजवळ पूर्ण भारतवर्ष किंवा भारत खंड ज्याला म्हटलं जातं, आज जे 7 खंड आज वेगवेगळे त्या सर्व खंडांची ती अधिपती होती. पण आज कोणालाही माहित नाही ती. पण भगवान श्रीकृष्ण हे आजपासून 5000 वर्षांपूर्वी प्रकट स्वरूपामध्ये सर्वांच्या समोर होते. त्यांनी लीला केला आणि आज देखील प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखतो. ओळखतो का? किती लोक सहमत आहे त्याच्याशी? जो ओळखते नसते तुम्ही इथे येऊन कशाला बसला असता? पण त्यांची जन्मतिथी साजरी करण्यासाठी आपण आलो. मग भक्त असो, अभक्त असो, कर्मी असो, ज्ञानी असो, योगी असो, सर्वजण जाणतात श्रीकृष्ण आहे. आणि त्यांच्याकडे आकर्षित होऊन लोक येतात. मग त्यांच्यापेक्षा यशवान किंवा कीर्तिमान कुणी आहे का? म्हणजे कीर्ती या ऐश्वर्यामध्ये देखील ते परिपूर्ण आहे. त्याच्यानंतरच ऐश्वर काय आहे? ज्ञान. सर्व वेदांत सारम ही भगवद्गीतेला काय म्हणलं जातं? सर्व वेदांत सार. आणि कुणी दिले हे? दुर्योधना ना. ती शकुनी नाही. निर्जल केलंय का? भगवंतानी. कोण आहे ते भगवंत? श्रीकृष्ण. ते स्वतः सांगतात भगवद्गीतेच्या 15व्या श्लोकामध्ये की सर्वस्य च अहं हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृतिर् ज्ञानम् अपोहनम् च. वेदेषु सर्वे अहमेव वेद्यो वेदान्त कृत वेद विदेवश्च अहम्. वेद याच्यामध्ये सर्व ज्ञान एकत्र आहे. आणि ते स्वतः सांगतायत की वेदांना निर्माण करणारा, वेदांना पूर्णपणे जाणणारा आणि वेदांद्वारे जाणला जाणारा केवळ मीच आहे. मग त्यांच्यापेक्षा आणि कोणी ज्ञानी आहे का या जगात? म्हणजे ज्ञान हे जे ऐश्वर आहे त्याच्यामध्ये देखील ते परिपूर्ण आहे. मग राहिलं काय शिल्लक? कोणतं ऐश्वर राहिलं? वैराग्य. त्यांच्याकडे वैराग्य देखील आहे. अखिल ब्रह्मांडाचे नायक आणि अर्जुनाचा सारथी म्हणून काम करताय. कुणी करू शकेल का? तुम्ही तुमच्या ड्रायव्हरच्या घरी जाऊन पाणी भरा. नाही ना, कमीपणा वाटेल. आमची स्थिती काय आहे? अनंत ब्रह्मांडामध्ये कुठेतरी एक हा पृथ्वी लोक आहे. त्या पृथ्वी लोकावर 7 खंड आहेत. त्या 7 खंडामध्ये कुठेतरी भारत नावाचा एक देश आहे. त्या एका देशामध्ये लाखो शहर आहेत, गावं आहेत, खेडी आहेत. त्यातल्या कुठल्या तर एका कॉलनीमध्ये आमचं छोटंसं घर आहे. आणि तरीसुद्धा आम्ही काय म्हणतो? सोहम. मी तो कृष्ण आहे, मी तो भगवंत. अरे काय तुझी अवतार? पलीकडच्या गल्लीचा कुत्रा पण भुंकत नाही तुझ्या, ओळखायचं तर सोडून दे. आणि स्वतःला कृष्ण म्हणणारे गाढव या जगामध्ये भरलेली आहे, स्वतःला देव म्हणणारी, स्वतःला भगवंत म्हणणारी. मग अशा लोकांसाठी पराशरतेने सांगून ठेवलं की ह्या सर्व ऐश्वर्याने जो परिपूर्ण असतो त्याला भगवान म्हटलं जात. आणि पुढे प्रभुपाद इथे सांगताय की श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर कसे प्रकट करतात ते या ठिकाणी भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायामध्ये अतिशय विस्तृतपणे सांगितलेले आहे. तसेच या अध्यायात श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णांचा कधीच स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भाग्य व्यक्तींचे वर्णन केलेले आहे. भगवद्गीतेच्या प्रथम 6 अध्यायात जीवाचे वर्णन केलंय, विविध प्रकारच्या योगपद्धतीद्वारे स्वतःला आत्मसाक्षात्कारात उन्नत करण्याइतपत समर्थ असणारा अप्राकृत चेतन आत्मा असे करण्यात आले आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांवरील मनाची स्थिरता एकाग्रता किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगांची परिपूर्णता होय. मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णांवर केंद्रित केले तरच तो परमसत्याला पूर्णपणे जाणू शकतो. निर्विशेष ब्रह्मयोगी किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजे परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान हवे, कारण ही अनुभूती केवळ अंशिक असते. भगवद्गीतेमध्ये भगवंतांच्या आणि श्रीमद भागवतामध्ये देखील उल्लेख येतो की वेगवेगळे लोक आपल्या वेगवेगळ्या क्षमतेनुसार भगवंतांना प्राप्त करतात. त्यामुळे भगवंत 3 रूपाने या भौतिक जगतामध्ये प्रकट होतात. जे तत्ववेत्ते आहे ते तत्ववेत्ते 3 प्रकारे भगवंतांना जाणतात. ब्रह्मे ती परमात्मेती भगवान इति शब्द आहे. वदंती तत्वविदं तत्वं, जे विद्वान शास्त्राचा अभ्यास करणारे लोक आहेत ते सांगतात की त्या परमतत्वाला परमेश्वराला 3 प्रकारे लोक जाणू शकतात. ब्रह्मन निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणून, परमात्मा सर्व जीवांच्या हृदयामध्ये चतुर्भुज रूपामध्ये स्थित असलेले शिवलक्ष्मी विष्णू म्हणून, आणि भगवान जे मथुरा आणि वृंदावनमध्ये आपल्या गोपगोपांसमोर त्यांच्याबरोबर अनेक बाल्यलीला करणारे, अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान प्रदान करणारे, उद्धवांना उद्धवगीता सांगणारे श्री कृष्ण म्हणून ओळखतात. एक साधं उदाहरण दिलं जात की दुरून येणारी तुम्ही ज्यावेळी रेल्वे पाहता त्यावेळी ती रेल्वे आहे हे कशावरून ओळखता? तिच्या प्रकाशावरून आणि दुरून येणारा तिच्या आवाजावरून आपण काय म्हणतो? ती रेल्वे आहे. मग ती रेल्वे किंवा आगगाडी म्हणजे केवळ तो प्रकाश आहे का किंवा तो आवाज आहे? नाही. तर ज्या पद्धतीने या भौतिक जगतामध्ये जे लोक भगवंताच्या ब्रह्मज्योती या तत्वाला जाणतात त्यांच्यासाठी केवळ ती ब्रह्मज्योती किंवा निर्विशेष प्रकाश म्हणजेच भगवंत आहेत असं त्यांना वाटतं. त्याच्या पुढे ते काय आहेत याविषयी ते जाणू शकत नाही. जसा दुरून पाहणारा व्यक्ती केवळ तो रेल्वेचा लाईट आणि आवाज ऐकतो आणि त्याच्यावर ती रेल्वे येते म्हणून सांगतो, परंतु त्याच्यापेक्षा प्रगत जर व्यक्ती म्हणलो जो पुढे जातो आणि पाहतो की रेल्वे म्हणजे काय आहे, एक इंजिन आहे, त्याच्या पाठीमागे 12 आहेत. हे ज्याला ज्ञान आहे तो व्यक्ती जे परमात्मा रूपाने भगवंताला प्रत्येक जीवाच्या ठिकाणी पाहणारी योगी आहेत त्याच्या तुलनेप्रमाणे त्या योग्याला माहीत असतं की हेच ते परम भगवंत आहेत ज्यांचा प्रकाश म्हणजे ही ब्रह्मज्योती आहे आणि या प्रकाशाच्या पलीकडे त्यांचं अस्तित्व आहे. त्यांचं चतुर्भुज रूप आहे, अवर्णनीय त्यांचं सुंदर स्वरूप आहे आणि त्यांची अनेक कार्य आहेत. याविषयी जो जाणतो त्याला परमात्माचा साक्षात्कार झाला म्हणतात. परंतु या पुढेही जाऊन या पद्धतीनं रेल्वे गाडी केवळ प्रकाश नाही किंवा केवळ 12 डबे नाही तर त्या रेल्वेला चालवणारा एक इंजिन ड्रायव्हर आहे, प्रत्येक डब्यामध्ये पॅसेंजर बसलेले आहेत, प्रत्येक डब्यामध्ये 72 सीट्स आहेत ज्यामध्ये लोक झोपू शकतात बसू शकतात, त्याच्यामध्ये जनरल कंपार्टमेंट आहेत, एसी कंपार्टमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये पॅन्ट्री कार आहेत, प्रत्येक 4 डब्यानंतर एक TC आहे जो तिकीट देणार आहे घेणार आहे. हे ज्याला ज्ञान आहे तो देखील सांगतो की ती रेल्वे येते म्हणून त्यालाच रेल्वे म्हणतात. जरी तिघांना रेल्वे माहीत आहे पण तिघांचं ज्ञान रेल्वेविषयी काय आहे एकापेक्षा एकच श्रेष्ठ. त्या पद्धतीनं जे भक्त किंवा जे साधक भगवंतांना जाणून त्यांच्यावर प्रेम करतात, वेगवेगळ्या प्रकारे त्यांची सेवा करतात वेगवेगळ्या भावामध्ये, ते भगवंतांना जसे आहेत तसे त्या पद्धतीनं जाणतात. आणि त्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे की ती व्यक्ती कोण आहे. ज्या प्रकारे निर्विशेष ब्रह्मयोगी किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती असणारे योगी किंवा ज्ञानी यांना पूर्णपणे ज्ञान नसतं की भगवंत काय आहे, पण एक जो भक्त असतो त्याच्याकडे परिपूर्ण ज्ञान असतं. तो जाणतो की हे माझे परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांचे अंश अवतार एक शिवदक्षाई विष्णू जे चतुर्भुज रूपामध्ये आहेत आणि त्यांच्या तेजाची अंगक्रांती ही ब्रह्मज्योती म्हणून ओळखली जाते आणि याला परिपूर्ण ज्ञान म्हटलं गेलंय. पूर्णपणे कृष्ण भावना भावित मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण म्हणजे संशयातील अशा ज्ञानाची परमावधी आहे. विविध प्रकारचे योग म्हणजे कृष्ण भावनेच्या पथावरील पायऱ्या आहेत. जो प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतो त्याला आपोआपच ब्रह्मज्योतीचे आणि परमात्म्याचे पूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावनेच्या द्वारे मनुष्याला परम सत्य, जीव, भौतिक प्रकृती आणि साधन सामग्रीसहित त्यांचे प्राकट्य या सर्व गोष्टींचे पूर्ण ज्ञान होते. भक्त म्हणजे तो व्यक्ती जो जीवाला जाणतो, परमेश्वराला जाणतो, भौतिक प्रकृतीला जाणतो आणि या सर्वांना कार्यरत ठरणाऱ्या कर्म आणि काळाला देखील जाणतो आणि तेच परिपूर्ण ज्ञान म्हणून भगवद्गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतात. म्हणून मनुष्याने 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलेल्या योगाभ्यास केला पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई मनाची एकाग्रता नवविधा भक्तीद्वारे शक्य होते. या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम सर्वप्रथम आणि महत्वपूर्ण आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की तत् शृणु म्हणजे तू माझ्याकडून ऐक. श्रीकृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणीच असू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होण्याची सुसंधी प्राप्त होते. यास्तव मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ठ आणि भमेंडखोर झालेल्या अभक्तांकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या विशुद्ध भक्ताकडून त्यांच्याविषयी ज्ञान प्राप्त करावे. आपल्या आतले जे तारे तोडून श्रीकृष्ण कोण आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू नये. तर भगवंताच्या शुद्धभक्तांचा आश्रय घेऊन त्यांच्याकडून जाणून घ्यावं की कृष्ण कोण आहे. भारतामध्ये परिस्थिती कशी आहे, जर मी एखाद्या मॅथमॅटिशियनला, गणित तज्ञाला जर विचारलं की बायोलॉजीमध्ये किंवा जीवशास्त्रामध्ये ज्या वेगवेगळ्या जीवांची श्रेणी येते, तर तो म्हणतो की मला याच्याविषयी काही ज्ञान नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. किंवा एका बायोलॉजिस्टला जर मी त्याला विचारलं की बाबा फिजिक्समध्ये जर हा फोर्स मी इथे दिला तर त्याची रिॲक्शन काय होणार आहे, तो देखील आपले कान बंद करतो. मग तुम्हाला याविषयी काही कल्पना नाही, कारण मी बायोलॉजिस्ट आहे त्यामुळे मी फिजिक्सविषयी काहीच सांगू शकत नाही. आणि जर या फिजिक्सच्या नात्याला, ज्ञात्याला, म्हणजे फिजिक्स जाणाऱ्या त्या व्यक्तीला जर मी विचारलं किंवा फिजिक्स सायंटिस्टला, शास्त्रज्ञाला जर मी विचारलं की केमिस्ट्रीमध्ये हे दोन मूलद्रव्य किंवा ही रसायनं जर मी एकत्र केले तर याच्यापासून तिसरं काय निर्माण होणार, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे, हे तो सांगू शकतो का? तर तो देखील हात पूर्णपणे बर करतो. पण देवाविषयी बोलायचं म्हटलं तर प्रत्येकाची ही हातभर जीव बाहेर येते आणि प्रत्येक जण बरळायला चालू करतो देवाविषयी. जणू काय हा सर्वांचा मक्ता आहे देवाविषयी बोलायचा, आणि ह्या सर्वांनी त्याच्यावर PhD केली आहे. आपापल्या कल्पनेने, आपापल्या पद्धतीनं लोक बोलायला बरळायला चालू करतात. देवाला अतिशय सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही त्याच्याविषयी अरे तुरेने वाटेल त्या लीलांचं वाटेल ते परामर्श किंवा आपली स्वतःची त्याला कॉमेंट्री देऊन, व्याख्या देऊन लोकांच्याकडे प्रतिपादित करतो. पण तो तुमचा अधिकार आहे का? नाही. जर मला इंजिनियर व्हायचं असेल तर मी आर्ट्सच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंजिनियर नाही होणार, होईल का? माहीत नाही, आजकाल 1-2 लाखाला डिग्र्या पण विकल्या जातात. BA वाला माणूस BE ची डिग्री घेऊन जातो आणि त्याला नोकरी मिळते, पैसाही कमवायला चालू करतो, असं घर बांधतो की 4 दिवसामध्ये लोक त्याच्यामध्ये रामनाम सत्य होतात. जाणून घ्यायला हवं की कुठलं ज्ञान कुठे मिळायला हवं. त्या पद्धतीने जर भगवंताविषयी, संस्कृतीविषयी, शास्त्राविषयी जाणायचं असेल तर ते अध्यात्मवादी लोकांच्याकडून जाणायला हवं. आणि प्रभुपाद ते इथे सांगताय की प्रमाणित व्यक्तीकडून, असं नाही की थोडासा शास्त्राचा अभ्यास केला तर तो व्यक्ती प्रमाणित होतो, नाही. विशेष करून या कलियुगातील लोकांची स्वभाव आणि बुद्धीचा अंदाज पहिल्यांदाच मोठमोठ्या ऋषींनी घेऊन ठेवला होता. म्हणून 5000 वर्षापूर्वी पद्मपुराणामध्ये शिवजी आणि पार्वतीचा संवाद दिला आहे, जो संवाद सत्ययुगामध्ये म्हणजे आजपासून कितीतरी करोडो वर्षांपूर्वी तो झाला होता, त्या संवादामध्ये सांगून ठेवलंय की संप्रदाय विहिनाते मंत्रस्य निष्फलमता असं कलो भविष्यंती चत्वार संप्रदाय. त्या करोडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय की संप्रदायाविना मंत्र ग्रहण करणं हे अयोग्य आहे, त्या मंत्राला कुठलीच शक्ती राहणार नाही. मंत्रस्य निष्फलमता, तो निष्फळ आहे, जरी तुम्ही त्याचा जप केला तरी त्याचं फळ प्राप्त होणार नाही. आणि म्हणून कलियुगामध्ये 4 संप्रदाय सांगितले ज्याद्वारे तुम्ही भगवंतांना जाणू शकता. आणि ते 4 प्रमाणित संप्रदाय कोणते आहेत? श्री संप्रदाय, जो माता लक्ष्मीपासून सुरू होतो आणि आज दक्षिण भारतामध्ये चांगल्या प्रकारे तो कार्यरत आहे भगवत भक्तीचा प्रचार करण्यासाठी. श्री वैष्णव जे तिरुपती, रंगनाथ, त्यानंतर बरी जी 190 जी दिव्य देशम आहेत त्यामध्ये त्यांच्याद्वारे भगवंतांची अर्चा विग्रह आणि पूजा केली जाते दक्षिण भारतामध्ये, आणि 108 आहेत त्यामध्ये देखील याच संप्रदायातले लोक भक्त भगवंतांची सेवा करतात. त्यानंतर सांगितलं जातं रुद्र म्हणजे शिवजी. सध्याच्या वस्तुस्थितीमध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये आज रुद्र संप्रदाय हा वल्लभ संप्रदाय म्हणून ओळखला जातो आणि केवळ गुजराती कम्युनिटीज त्यांना फॉलो करते. ते देखील एक वैष्णव संप्रदाय आहे. त्यानंतर जो संप्रदाय ब्रह्म संप्रदाय जो ब्रह्मदेवांपासून सुरू होतो आणि त्या संप्रदायाच्या अंतर्गत मध्वाचार्य येतात आणि त्याच मध्वाचार्यांच्या संप्रदायामध्ये हा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनांचा संघ येतो. त्यानंतर आणखी एक संप्रदाय ज्याला कुमार संप्रदाय म्हणलं जातो जो चतुष्कुमारांपासून सुरू होतो. आज देखील उत्तर भारतामध्ये या संप्रदायाद्वारे भगवत भक्तीचा प्रचार होतो. तर जो व्यक्ती या कलियुगामध्ये या चार प्रमाणित संप्रदायामधील एखाद्या संप्रदायामध्ये ज्यावेळी दीक्षा ग्रहण करतो आणि गुरूंकडून मंत्र घेतो त्या मंत्राचा जप करतो त्यावेळी त्या मंत्राच्या प्रभावाने तो भगवंतांना प्राप्त करतो आणि बाकीचे जे तथाकथित संप्रदाय आहेत अमाजी ओमाजी सोमाजी कोमाजी ह्यांनी निर्माण केलेले यांच्याद्वारे केवळ काळाचा आणि जीवनाचा अपव्यय होतो. त्यामुळे भगवंताच्या प्रामाणिक प्रतिनिधीकडून जर भगवंताचं ज्ञान घेतलं तर ते ज्ञान प्राप्त होतं आणि त्याचं तुम्हाला इथे उदाहरण देखील आहे की आज भगवद्गीता जशी आहे तशी ही जगातल्या 110 भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे. अरेबिक, उर्दू, पर्शियन या भाषांमध्ये देखील भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. कारण ही भगवद्गीता जी प्रभुपादांनी व्याख्या केलेली आहे हिच्या वाचनामुळं जगात 10 लाखांहून अधिक भारत सोडून भारताबाहेरचे लोक ते भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात. जगामध्ये 600 अधिक मंदिर आहेत जिथे प्रत्येक क्षणाला भगवंताची मंगलआरती होते. कारण जर तुम्ही टाइम पाहिला आता तर इथे 7:55 झाले असतील संध्याकाळचे किंवा रात्रीचे तर जगाच्या कुठल्या तर दुसऱ्या 180 डिग्रीचं पाहिलं तर तिथे पहाटेचे किंवा सकाळचे 8 वाजले असते. त्याच पद्धतीने एक एक मिनिटाच्या अंतराने जर पाहिलं तर प्रत्येक एक एक शहर आपल्याला मिळतं. तर आता इथली मंगलआरती संपते ना संपते तोपर्यंत दुसरी कुठेतरी मंगलआरती चालू आहे. म्हणजे प्रभुपादांच्या कार्यामुळं आज जगभरात भगवंतांची मंगलआरती 24 तास चालते. जर प्रमाणित संप्रदायातून आलेलं ज्ञान असेल आणि त्या ज्ञानाच्या द्वारे एखादी व्यक्ती जर ज्ञानवान झाली असेल तर ती भगवंतांना प्राप्त तर करतेच पण भगवंताच्या महत्तेचा प्रचार पूर्ण जगभर करू शकते. आणि म्हणून अशा महान भगवंतांच्या विषयी ऐकणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रभुपाद पुढे तात्पर्यामध्ये सांगतात की श्रीमद भागवतातील प्रथम स्कंदातील 2 अध्यायामध्ये परमसत्य भगवान श्रीकृष्णांना जाणण्याच्या या विधीचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आलं आहे. आणि 3 दिवसापूर्वी आपण जी काही चर्चा केली होती 5 श्लोकांविषयी आठवतं ना कुठे आहेत ते 5 श्लोक भागवतातल्या प्रथम स्कंदातील 2 अध्यायामध्ये आहे. कुठून कुठं पर्यंत असते श्लोक संख्या 17 ते 21 पर्यंत. शृंगदान स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तना रजंत स्वभद्राणि विधुनोति सुरक्षता नश्व प्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति निश्चित तदारजस्तमो भवा कामरोवा रहस्ये चेत इतरणां विद्धिं स्थितं सत्वे प्रसीदति एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ति योगतः भगवत तत्व विज्ञानं मुक्त संगस्य जायते विद्यते हृदय ग्रंथि छिद्यन्ते सर्व संशया क्षयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. त्याचा अनुवाद असा आहे वेदांमधून कृष्णकथा श्रवण करणे किंवा भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करणे म्हणजे पुण्यकर्म आहे. आणि जो कृष्णकथा श्रवण करतो त्याला प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सत्यत्वाने वागवितात आणि तो निरंतर त्यांचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे. आणि जो निरंतर त्यांचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे त्या भक्ताला ते शुद्ध करतात. या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान सहाजिकच विकसित होते. भक्त श्रीमद भागवतातून किंवा भगवत भक्ताकडून कृष्णकथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा दृढ होते. भगवत भक्तीच्या विकासामुळे मनुष्य रज आणि तमोगुणापासून मुक्त होतो आणि यामुळेच काम आणि लोभ इत्यादींचा क्षय होतो. जेव्हा या विकृती नष्ट होतात तेव्हा भक्त आपल्या विशुद्ध सत्वावस्थेमध्ये स्थित होतो. भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत तत्व विज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते. या प्रकारे भक्तियोगामुळे भौतिक आसक्ती रूपी कठीण गाठ भेदली जाते आणि मनुष्य असंशयम समग्रम अर्थात परम सत्य पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांना जाणण्याच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. आणि म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्तांकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व किंवा कृष्ण तत्व जाणू शकतो. आणि मग पुढे भगवंत सांगतात की हे जे प्रत्यक्ष आणि दिव्य ज्ञान जे आहे हे मी तुला प्रदान करतो. कारण मनुष्याणां सहस्रेषु कश्चित यदति सिद्धेत यततामपि सिद्धानां कश्चित मां वेति तत्त्वतः. भगवंत सांगतात की हजारो मनुष्य त्यांच्यातील केवळ एखादाच व्यक्ती साधनाद्वारे सिद्धी प्राप्त करतो आणि अशा अनेक सिद्धींमधील क्वचित एखादाच मला पूर्णपणे जाणू शकतो. म्हणजे भगवंताला जाणणं तितकं सोपं नाहीये. बीडची लोकसंख्या किती आहे? किती आहे माहित नाही. कॉलनी किती लोक राहतात तेही माहित नाही. घरात किती राहतात कोण कोण विचारत. किती लोकसंख्या बीडची आहे? 3 लाख कि 5 लाख? इलेक्शनचे रिझल्ट तरी पाहता का? नाही. म्हणजे बीडवाले ना राजकारणामध्ये आहेत ना समाजकारणामध्ये आहेत, आपल्या घरातच आहेत फक्त, त्याच्या बाहेरचं माहितच नाही. त्याला 5 लाख किंवा 3 लाख लोक जरी पकडले तर त्यातले किती लोक आले तिथे याच्यावरून आम्ही जाणतो की भगवंताला जाणणे किंवा त्यांच्याविषयी ऐकून घेण्यामध्ये किती लोकांना इच्छा आहे. म्हणून इथे भगवंत सांगतात की मनुष्याणां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धे. अशा हजारो मनुष्यांमध्ये क्वचित एखादा सिद्ध होतो आणि असे कितीतरी सिद्ध असतात त्यांच्यामध्ये क्वचित एखादा असतो जो भगवंताना पूर्णपणे जाणतो. कारण प्रत्येक जीवात्मा भगवंतानी बनवलेल्या या पंचमहाभूतांच्या शरीरामध्ये असा अडकून बसलेला आहे की त्याला त्या शरीराच्या पलीकडे आणि त्या शरीराच्या संबंधित असणाऱ्या गोष्टींशिवाय दुसरं काही दिसत नाही. त्यामुळे तो भगवंताला जाणू इच्छित नाही. पण आता जी जर भगवंतांच्या संपर्कात भगवंताच्या भक्तांच्या संपर्कामध्ये आला तर तो निश्चितपणे भगवंताला जाणू शकतो. आणि त्यासाठी प्रभुपादांनी ही संस्था निर्माण केलेली आहे. हा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ जो आहे त्याचा उद्देशच आहे की सर्वसामान्य लोकांना भगवंतांचं तत्वज्ञान हे शिकवावं सांगावं म्हणून म्हणत नाही ते शिकवावं म्हणतात. प्रभुपाद म्हणतात की आम्ही बांधलेली मंदिरं ही इतर मंदिरांप्रमाणे नाही आहेत की जिथे तुम्ही तुमची मोठी लिंच घेऊन जा आणि देवासमोर उभं राहून ती लिंच वाचा की मला सुंदर बायको दे, पोरं दे, धन दे, गाडी दे, ह्या गोष्टी इथे मागायच्या नाही आहेत किंवा इथे येऊन बोलायच्या नाहीत म्हणतात. तर इथे येऊन तुम्ही भगवंताविषयी शिकायचं आहे. Rupanandar ki, these are the spiritual institutes where people can get trained in the knowledge through which you can understand the Supreme Personality of Godhead. कि ही आध्यात्मिक शैक्षणिक विद्यालय आहेत मंदिर म्हणजे जिथं तुम्हाला भगवत तत्व जाणण्याविषयी शिकवलं जातं. त्यामुळे इतर मंदिरांसारखं इथं येऊन एक रुपया दोन रुपये दहा पैसे टाकून किंवा दहा रुपये टाकून देवावर उपकार करायचे नाहीये. इथं येऊन तुमच्याकडे असलेल्या सरसद विवेकबुद्धीचा उपयोग करून प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी प्रभुपादांनी प्रशिक्षित केलेली लोक या मंदिरात आहेत. त्यामुळं मंदिरात येऊन भगवत भक्ती स्वीकारलेल्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे की गंभीरतेनं ते भगवत तत्वज्ञान समजून घेऊन इतरांना द्यायला हवं. ती प्रत्येकाची जबाबदारी आहे जे मंदिरात नियमितप्रमाणे येतात त्यांचे. कारण भगवंत सांगतात की मला तो व्यक्ती अतिशय प्रिय आहे जो माझ्याविषयी लोकांना सांगतो. मी दिलेलं हे ज्ञान लोकांच्या मध्ये त्याचा प्रसार करतो. किती लोकांची इच्छा आहे भगवंतांना प्रिय होण्याची? एकमेकांचं तोंड बघून हात वर करू नका. प्रामाणिकपणे स्वतःच्या हृदयात इच्छा असते तर हात वर करा. मग पुढच्या जन्माशिवला जर तुम्हाला भगवंतांना पाहायचं किंवा दर्शन घ्यायची इच्छा असेल तर पर डोकी पर हेड दोन दोन व्यक्ती तुम्ही नवे घेऊन यायचे. जबाबदारी स्वीकारता? चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. काही लोकांनी हातच नाही वर केलेला. पहिल्यांदा तर हौसेनं हात वर केला. आम्हाला भगवंत पाहिजे, त्यांचे प्रेम व्हायचं किंवा त्यांचे प्रिय व्हायचं. पण प्रिय होण्यासाठी त्या प्रियकारासाठी काय ती करायचं म्हणल्यावर हात खाली. त्यानं आमच्यावर प्रेम करावं पण आम्ही त्याच्यासाठी काही नाही करायचं. हां सांगतं का सर? नाही चालत. जर तुमचं भगवंतावर प्रेम असेल तर ते प्रेम इतरांना देऊन भगवंताकडे आणणं ही तुमची जबाबदारी आहे. तर किती लोक ती जबाबदारी स्वीकारू इच्छिता? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. हे बघा, हे लहान मूल त्यानं हात वर केला. त्याला कळालं पुढच्या दोन मित्रांनी घेऊन येशील ना? तुम्ही घेऊन या. मग त्याला काय करायचं ते आम्ही बघतो. आम्ही बसतो त्याच्यात. जर भगवंतांना प्रिय व्हायचं असेल तर ह्या जगातील जे भगवंतांना उन्मुख झालेले आहेत किंवा भगवंतांना विमुख झालेले जे जीव आहेत, जे भगवंताकडे पाठ करून या भौतिक जगातील सुखांचा उपभोग घेण्यासाठी रमलेले आहेत, त्यांना जर तुम्ही भगवंताकडे घेऊन आलात तर भगवंत अतिशय प्रिय होतात तुमच्यावर. म्हणून देव त्यांच्यावर कृपा करतो जो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो. ते त्याच्याकडे आधी बघतात. मी जाऊन जर माझ्यासाठी प्रार्थना केली तर भगवंत ती पूर्ण करतात. पण माझ्यापेक्षा त्या व्यक्तीची पहिल्यांदा पूर्ण करतात जो माझ्यासाठी प्रार्थना करतो. त्याच्याविषयी नाही तर तो करतो की हा माझ्या बरोबर उभारलेला आहे, देवा याच्यावर कृपा कर. तर भगवंत पहिल्यांदा त्याच्यावर करतात. तिथे लोकांची इच्छा भगवंताची कृपा प्राप्त करण्याची. म्हणजे हा माणूस दरवेळी काही ना काहीतरी विचारत असतो. बरं ना? अहो तुम्हाला इथे बसवलंय ते ऐकण्यासाठी आणि तुमच्याकडे काही जिज्ञासा असतील तर त्याची पूर्ती करण्यासाठी. इतर सत्संगाप्रमाणे इस्कॉनचे सत्संग नसतात की जिथे वर येत बसलेला आपलं ढोंगं फिटतं, बाकीचे ऐकतात, इकडून ऐकतात, इकडून सोडून निघून जातात. त्यांची इन्व्हॉल्वमेंट चाललेल्या कथेमध्ये काहीच नसते. सात सात दिवस कथा ऐकतात आणि आठव्या दिवशी विचारलं अहो महाराजांनी लई छान सांगितलं, काय बोलले? काय बरं मग विषय बदलतो एकदा. अहो काय प्रसाद देत होते ते काय सांगितलं ते राहिलंच. पण द्रौपद्यांच्या कृपेने इस्कॉन मध्ये प्रचारकाला असं ट्रेंड केलं जातं की तो असे काही किंवा अशी काही पद्धत तिथं तो प्रशिक्षण देतो की माणूस मरेपर्यंत ती गोष्ट विसरत नाही. त्याला आठवत अरे ते आलं होते ना त्यांनी ही गोष्ट अशी सांगितली होती कारण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं नाहीतर इथे येण्याचं काय नाही घरी जो टाइमपास करायचा तो इथे होणार जर तुम्ही सांगितलेल्या गोष्टीमध्ये समरस नाही झाला ती गोष्ट समजून नाही घेतली तर केवळ काळाचा अपव्यय आहे म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे जे गंभीरतेने गेली चार पाच वर्ष या कार्यक्रमांमध्ये येतात सहभागी होत आहेत त्यांनी हे आणखीन गंभीरतेने घ्यायला हवं जे जे आपण अशी खावे ते पुढे काय इतरांना द्यावे शहाणे करूनही सोडावे सकाळाशी इच्छा आहे ना लोकांना शांतपण द्यायची जर असेल तर जनरली आपण प्रत्येक बर्थडेला एक विश करतो ना किंवा एक संकल्प देतो की पुढच्या वर्षभरामध्ये मी हे करेन मी ते करेन तर आज कुणाचा बर्थडे आहे तुम्ही काय जास्त उपवास केलाय का पूर्ण निर्जल आहे आवाज पण येत नाही कुणाचा सर आम्ही एक काम करतो मी माईक बंद करतो आणि माझा आवाज बस
आणि तुम्ही इतके लोक इथे बसलेला आहात ऐकू येते मी काय बोलतोय मग तुमचा आवाज मला काय येत नाहीये कुणाचा आज वाढदिवस
तर पोरग्याचा आवाज कारण कुणाचा रे हा कृष्णाचा कोण आहे कृष्ण तासभर मी असं सांगितलंय तुम्हाला कोण आहे जर कळावं नसेल तर पुन्हा तासभर सांगायला मी तयार आहे तुम्ही बसणार का भगवंत आहेत ना ते प्रेम आहे त्यांच्यावर तुमचं मग ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते मग एक संकल्प करूया सर्व मिळून तयार जबरदस्त बी नाही तुमची इच्छा असेल तर हो म्हणा मी सांगतो नाही तर राहू दे त्याचा माझे शब्द माझ्या बरोबर आणि मी माझ्या जागे आहे का इच्छा हा नक्की की हे भगवंता तुझ्या चरणी तुझ्या पुढच्या वाढदिवसा दिवशी आणखी पाच लोक मी घेऊन येईन तयारी कराय ज्यांची इच्छा आहे त्यांनी मोठ्याने महामंत्र म्हणून आता यामधल्या कितल्या किती लोकांनी शेजारत्यांनी हात वर करून महामंत्र म्हणून म्हटला असं केलं प्रामाणिकपणे सांगा जर स्वतःच्या मनाने आणि स्वतःच्या अंतःप्रेरणेने जर तुम्ही केला असेल यदा कदाचित ह्या शरीरामध्ये जर श्वास राहिला पुढच्या जन्माष्टमीपर्यंत तर मी येऊन पाहतो की मला ह्याच्या पाच पट लोक ह्या टेंटमध्ये दिसायला हवे त्या पंडालमध्ये दिसतील हो की नाही नक्की पण त्यासाठी तुम्ही दर रविवारी इथे कार्यक्रमात यायला हवं जर तुम्ही आलात तर घेऊन याल नाहीतर मग पिकनिकला आले असाल तर पुढच्या जन्माष्टमीला इथे याल तुम्ही तसं व्हायला नको या पंडालामध्ये किंवा या कार्यक्रमासाठी जे नवीन आलेले लोक आहेत त्यांच्यासाठी देवकी पुत्र प्रभू या मंदिराद्वारे चालणारे कार्यक्रम काय आहेत कुठे कुठे कार्यक्रम होतात याविषयी आता कल्पना देतील आणि जर कुणाला काही मी बोललेल्या विषयांवर प्रश्न असतील तर वैयक्तिकरित्या तुम्ही मला विचारू शकता मी इथे बाजूला बसलेलो असेल या बुकस्टॉलजवळ आणि या पुढचा जो कार्यक्रम आहे त्याविषयी देवती कुत्रेप्रभू आपल्याला कल्पना देतील आशा करतो मी तुम्हाला इथे कंटाळवाना नाही बसवलेलं कंटाळाने आलं ना बोलण्याचं की सगळे बोर झालात नाही ना हरे कृष्ण
हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा